गलती करास पत्र अध्याय पाच. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणा स्वतंत्र केले. यास्तव स्थिर रहा, दास्याच्या जुबाखाली पुन्हा सापडू नका. पहा, मी पौल तुम्हा सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी पुन्हा निश्चित अर्थाने सांगतो की तो सर्व नियमशास्त्र आचारावयास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणारे आहात त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशू मध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. तुम्ही चांगले धावत होता तर सत्याला मान्य होऊ नये असा तुम्हास कोणी अडथळा केला? ही मनोधरणा तुम्हा ज्याने पाचारण केले त्याची नाही.
थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला व्यापून टाकते.
मला प्रभू मध्ये तुमचा असा भरोसा आहे की तुम्ही दुसरे मत धरणार नाही. तुम्हास घोटाळ्यात पाडणारा कोणीही असो तो दंड भोगील. बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत आहे तर मग माझा छळ का होतो? आशाने वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे.
जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकिता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा क्षय होऊ नये म्हणून जपा. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही चारकर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हा सांगून ठेविले होते तेच आता सांगून ठेवितो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळिले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडवू नये व एकमेकांचा हेवा करू नये.